पहिले राजे अध्याय 17 गिलाद येथील तिशबी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एलिया हा एक संदेष्टा होता. एलिया अहाब राजाला म्हणाला, मी इस्रायलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे, त्याच्या जीवितांची शपथ घेऊन मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दव सुद्धा पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. मग परमेश्वर एलियाला म्हणाला, हा भाग सोड आणि पूर्वेला जा, करीत या ओहळापाशी लपून रहा. यार्देन नदीला पूर्वेला हा ओहळ आहे, त्या ओहळाचे पाणी तू पी, कावळे तिथे तुला अन्न आणून देतील, त्यांना मी तसे सांगितले आहे. तेव्हा एलिया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीत या ओहळाजवळ राहायला गेला. रोज सकाळ संध्याकाळ त्यास कावळे जेवण आणून देत, ओहळाचे पाणी एलिया पीत असे. पाऊस नव्हताच. तेव्हा काही काळानंतर ओहळ आटला. तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, सिदोना मधील सारफत येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते, तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे. तेव्हा एलिया सारफत येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करीत होती. एलिया तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यायला मिळेल का? ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलिया तिला म्हणाला, मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे. तेव्हा ती स्त्री म्हणाली, परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही, थोडेसे पीठ शिल्लक आहे आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले, ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन, तो शेवटचाच. माझा पुत्र आणि मी जेऊ आणि मग भुकेने मरू. तेव्हा एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करून मला आणून दे, मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्रायलाचा परमेश्वर देव म्हणाला आहे, तुझ्या डब्यातील पीठ कधीच सरणार नाही, तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल. तेव्हा ती घरी गेली. एलियाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलिया आणि ती तिचा पुत्र यांना बरेच दिवस पर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलियाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणे हे घडत गेले. काही दिवसानंतर त्या स्त्रीचा पुत्र आजारी पडला. जिच्या मालकीचे ते घर होते त्याचे दुखणे वाढत गेले. शेवटी त्याचा श्वास थांबला. तेव्हा ती स्त्री म्हणाली, एलिया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायला तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस? एलिया तिला म्हणाला, तुझ्या मुलाला माझ्याकडे आण. मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत आपल्या बिछाण्यावर त्याने त्यास ठेवले. एलियाने मग प्रार्थना केली, परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे, तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का? मग एलियाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून प्रार्थना केली, परमेश्वर देवा, याला वाचव. एलियाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा प्राण पुन्हा येऊन तो जिवंत झाला. एलियाने मुलाला खाली आणले, त्याच्या आईकडे त्यास सोपून एलिया म्हणाला, बघ, तुझा पुत्र जिवंत आहे. ती स्त्री एलियाला म्हणाली, तू खरोखरच देवाचा मनुष्य आहेस हे मला पटले. खरोखर परमेश्वर तुझ्या शब्दाद्वारे बोलतो हे आता मला कळले.